दोन शमुएल अध्याय 10। पुढे अम्मोनी लोकांचा राजा मृत्यू पावला व त्याच्या गादीवर त्याचा पुत्र हनून बसला। तेव्हा दाविदाने मनात आणले की हनुनाचा बाप नहाश याने आपल्यावर दया केली, तशीच आपण त्याच्या पुत्रावर दया करावी। म्हणून दाविदाने त्याच्या बापाच्या मृत्यूबद्दल त्याचे समाधान करावयास आपल्या सेवकांच्या हाती त्यास सांत्वनाचा निरोप पाठविला। मग दाविदाचे सेवक अम्मोनी लोकांच्या देशात आले। त्यावेळी अम्मोनी लोकांचे सरदार आपला स्वामी हनून यास म्हणाले की दाविदाने आपले समाधान करण्यास लोक पाठविले आहेत। ते आपल्या बापाविषयीची आदरबुद्धी दर्शवण्याकरिता पाठविले आहेत असे आपल्याला वाटते काय? या नगराची पाहणी व टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून दाविदाने आपले चाकर पाठवले आहेत, नाही काय? तेव्हा हनुनाने दाविदाच्या सेवकास पकडले व त्यांची अर्धी अर्धी दाढी काढवून व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यास लावून दिले। हे वर्तमान ऐकून दाविदाने त्यांची वाटेत गाठ घेण्यास माणसे पाठवली, कारण त्यास मोठी लाज वाटत होती। राजाने त्यास सांगून पाठवले की तुमची दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरिहो येथे रहा, मग इकडे या। दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी बेथ रहोब येथले अरामी व सोबा येथले अरामी मिळून 20,000 पायदळ, माका राजाचे 1,000 शिपाई व तोबाचे 12,000 शिपाई मोल देऊन बोलाविले। हे ऐकून दाविदाने यवाबास योद्ध्यांच्या सर्व सैन्यासह पाठवले। तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून वेशी नजीक व्यूह रचिला, इकडे सोबा व रहोब येथले अरामी आणि तोब व माका यांचे शिपाई हे निराळ्या ठिकाणी मैदानात युद्धास आले। आपल्या मागे व पुढे व्यूह रचिला आहे हे यवाबाने पाहून इस्रायल लढवय्यातील निवडक शिपाई घेऊन त्यास आराम्यांसमोर उभे केले आणि वरकड लोक त्याने आपला भाऊ अभिषय याच्या हाती दिले व त्याने अम्मोन्यांसमोर त्यांची व्यूहरचना केली। तो म्हणाला, अरामी मजहून प्रबल होऊ लागले तर तू माझे सहाय्य कर, पण अम्मोनी तुझहून प्रबल झाले तर मी तुझे सहाय्य करीन। हिम्मत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढाईची शिकस्त करू, मग परमेश्वर मर्जीस येईल तसे करू। मग यवाब व त्याच्याबरोबरचे लोक अराम्यांशी युद्ध कराव्यास जवळ गेले, तेव्हा ते त्याच्या पुढून पळून गेले। अरामी पळून गेले हे पाहून अम्मोनी लोकही अबिश याच्या पुढून पळून जाऊन नगरात शिरले। तेव्हा यवाब अम्मोन्यांशी लढण्याचे सोडून यरुश्लेमेस परत आला। इस्रायलापुढे आपण पराजित झालो असे अरामी लोकांनी पाहिले तेव्हा ते एकत्र जमा झाले। हदरेजराने जासूद पाठवून महानदापलीकडील अराम्यास आणविले। हदरेजराच्या सैन्याचा सेनापती शोबक याच्या नायकत्वाखाली ते हेलाम येथे आले। हे ऐकून दाविदाने अवघ्या इस्रायलास एकत्र केले व यार्देने पार जाऊन तो हेलामास पोहोचला। तेथे अरामी दाविदाविरुद्ध व्यूह रचून त्याशी लढले। तेव्हा अरामी इस्रायलांपुढून पळून गेले आणि दाविदाने अराम्यांचे 700 रथी व 40,000 राऊत ठार केले आणि त्यांचा सेनापती शोभक यास घायाळ केले। तो तेथेच गतप्राण झाला। इस्रायलांपुढे आपण पराजित झालो हे पाहून हदरेजर राजाचे जितके अंकित होते तितक्याने इस्रायलांशी सल्ला केला व ते त्यांचे अंकित झाले आणि अम्मोनी लोकास इतपर सहाय्य करण्याची अराम्यास धास्ती वाटली।